माझ्या पोटाची भूक भागवण्यासाठी मी काहीही करू शकतो. एक गाडी भोजन, दोन रेडे आणि मानव शरीरच माझी भूक भागवू शकतो. आतापर्यंत त्या गावकऱ्यांनी माझं भोजन का नाही पाठवलं ते विसरू तर शकत नाहीत. अजून थोडी वाट पहावी.
जस जसा वेळ जाऊ लागला तस तशी त्याची भूक आणखीनच वाढू लागली.
आता आणखीन सहन नाही होत. मला गावात जाऊन त्या गावकऱ्यांना धडा शिकवायलाच हवा.
क्रोधित झालेला बकासूर गावाच्या दिशेने चालू लागला. जंगलाच्या बाहेर येताच त्याने खाण्याच्या गाडी सोबत भीमाला पाहिलं. त्याला आश्चर्य वाटलं.
असं दृश्य यापूर्वी कधीच पाहिलं नाही. हे गावकऱ्यांनी पाठवलेलं भोजनच असलं पाहिजे. काय, रेड्यांना या अनोळखी माणसानं तर खाऊन टाकलं नाही?
या विचाराने बकासूर अत्यंत क्रोधित झाला.
या मानवाला असा धडा शिकवीन की आयुष्यभर लक्षात ठेवेल आणि त्यानंतर मी त्याला सुद्धा खाऊन टाकेन.
तो गर्जना करत भीमाच्या दिशेने चालू लागला. भीम खाण्यात इतका मग्न होता की त्याला कशाचीच चाहूल लागली नाही.
यापूर्वी मी असा मानव कधीच नाही पाहिला. यापूर्वी पाठवले गेलेले सगळे मानव मला पाहताच थरथर कापू लागत असत. कोण आहेस तू आणि तू हे काय करतोयस?
बकासुराच्या आवाजाने पृथ्वी कापू लागली.
बऱ्याच दिवसानंतर मी अशा लाडूंचा आस्वाद घेतोय.
बकासूर क्रोधाने लाल झाला. तो भीमाजवळ गेला आणि पूर्ण शक्तीनिशी भीमावर प्रहार करू लागला.
वा, चांगली मालिश होत आहे. मला वाटतं आजचा दिवस माझ्यासाठी खूपच चांगला आहे. इतकं स्वादिष्ट भोजन आणि त्यात ही मालिश. जरा खाली सुद्धा, जरा इथे.
भीमाच्या या बोलण्याने बकासुराचा राग अनावर झाला. त्याने एक वृक्ष उपटला आणि तो भीमावर हल्ला करू लागला. पण आश्चर्य, त्याच्या हल्ल्याचा भीमावर काहीच परिणाम झाला नाही.
किती दुर्बल आहेस तू. तुझ्यात तर शक्तीच नाही. तू तर मला गुदगुल्या करतोयस.
बकासुराच्या अंगाचा तिळपापड झाला. वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा नाश करत तो चालू लागला. वादळ वारे वाहू लागले, विजा कडाडल्या. अख्खं जंगल जणू भयभीत झालं. प्राणी सैरा वैरा पळू लागले, पक्षी आसरा शोधू लागले. या काळात भीम मात्र मिळालेल्या मेजवानीवर खुश होता. बकासूर त्याच्यावर प्रहार करत होता आणि भीम तो मात्र प्रत्येक पदार्थ अगदी मजेत आवडीने चाखत होता. खाऊन झाल्यावर तो नदीवर गेला आणि पोटभर पाणी प्यायला.
खूपच स्वादिष्ट भोजन होत.
यानंतर त्याने आपलं लक्ष बकासुराकडे वळवलं.
तर तू आहेस तो दानव ज्याने गावकऱ्यांचं जगणं असहाय्य केलं आहे. आता तुझी वेळ भरत आली आहे.
भीमाने एका हाताने अति विशाल बकासुराला जमिनीवर आपटलं. भीमाच्या शक्तीचा अंदाज बकासुराला नव्हता. ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला आपटलं तिथे मोठा खड्डा निर्माण झाला. दुसऱ्या प्रहाराबरोबर भीमाने दुष्ट बकासुराला संपूर्णच टाकलं. त्याच्या किंकाळ्या ऐकून इतर दानव त्याच्या मदतीसाठी जंगलाच्या बाहेर आले. ते दृश्य पाहून ते अचंबित झाले.
तर तुम्ही सुद्धा या दानवाबरोबर आहात काय? या, तुम्हाला पण मी समज देतो. या, जाताय कुठे? या इकडे.
नाही नाही, कोण बकासूर?
आम्हाला खरंच माहित नाही कोण बकासूर.
आम्ही तर हे जंगल सोडून जातोय कधीच परत न येण्यासाठी.
आम्ही तर हे जंगल सोडलत म्हणून समजा.
तेव्हा इथून चालते व्हा आणि लक्षात ठेवा, जर गावातल्या कुणाही व्यक्तीला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुमची ही अवस्था बकासुरासारखीच होईल.
सर्व दानव आपला जीव मुठीत घेऊन पळू लागले. भीम बकासुराच्या विशाल शरीराला फरफटत गावाच्या वेशीपाशी घेऊन आला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी त्याने त्याला आणून टाकलं. ब्राह्मण आणि त्याचं कुटुंब भीमाला सुखरूप परत आलेला पाहून आनंदित झालं.
चमत्कार चमत्कार, तुला पाहून मला खूप आनंद झालाय. तू जे आमच्यासाठी केलं आहेस ते आम्ही कधीच विसरणार नाही.
दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बकासुराचं मृत शरीर पाहिलं. गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
बघा, कोणीतरी दुष्ट बकासुराचा वध केलाय.
अरे, आपण त्याच्या अत्याचारापासून कायमचे मुक्त झालो.
गावकऱ्यांच्या आनंदामुळे पांडव पण आनंदी होते, पण त्यांनी आपलं रहस्य कुणासमोरही उघड नाही केलं. गावातील प्रत्येक व्यक्ती आता अगदी मोकळ्या मनाने वावरू लागली. जंगलातील दानवांनी त्यांना पुन्हा कधीच त्रास दिला नाही. प्रत्येक जण आनंदात राहू लागला.